श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अकरावा अध्याय सुरू आहे। पहिले दोन श्लोक आपण पाहिलेत। हळूहळू अर्जुन भूमिका तयार करत आहे आणि स्तवनाच्या माध्यमातून देवाला आपलं पूर्ण शरणागतत्व प्रस्तुत करून सुंदर ओव्यांनी पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासूनी महेशा परिसिले आजी। जे जे तू सांगितलं ते सगळं मी ऐकलं देवा। ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गैक्य गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते या परी दाविले। जे एरवी कुठल्याही ज्ञानाने श्लोकांनी भाषेने व्यक्त करता येत नाही ते माझ्या आत्म्याला अनुभवास आणून दिलं। पण मला जे विचारायचं आहे ती जरा निराळीच गोष्ट आहे देवा। म्हणून भीड साकडी न धरवे जीवी आवडे तेही तुझ पुळा बोलवे। म्हणून मला जे बोलायचं आहे त्याची मला भीती वाटते पण ती भीती बाळगून न विचारले तर माझ्याने राहवत नाही। म्हणून मला तुझ्या पुढे बोलावंच लागेल। तव राहे म्हणितले विधेवे चाड सांगे। तेव्हा देव म्हणाले अरे गपचूप सांग काय म्हणायचं ते। तो भाग तिसऱ्या श्लोकापासून पुढे आज आपण घेतोय। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। एवमेतद्यथात्मत्वमात्मानं परमेश्वर दृष्टमिच्छामि ते रूपमेश्वरं पुरुषोत्तम। हे परमेश्वरा तू स्वतः विषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे। शेवटी अर्जुनाने हे बोलून दाखवलं। मोग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी त्या प्रतीतीची दिठी निवाली माझी। आता जयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हारपे जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी। ते मुद्दल स्वरूप तुझे जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे नि व्याजे घेवो घेवो येसी। पै जळशयनाची अवगणिया का मत्स्य कुर्मयिया मिरवणिया खेळू सरलिया तू गुणिया साठ विसिजेथ। उपनिषदे जे गाती योगिये हृदय रिगोनी पाहाती जया ते सनकादिक आहाती पोटाळुनिया। ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा। देवे फेडुनिया साकड लोभे पुसली जरी चाड तरी हे चिये की वाड आरती जी मज। तुझे विश्वरूपपण आगवे माझी दिठीसी गोचर होवावे ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे। तो अर्जुन मग म्हणाला देवा तुम्ही मागे जी गोष्ट सांगितली म्हणजे 10व्या अध्यायात जे बोललात त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली। आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते आणि नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस किंवा माझे स्थान असे म्हणतोस जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवांचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार येऊन घेऊन येतात ते तुझे मूळ स्वरूप मुद्दल रूप म्हणजे काय ते मला पाहायचे आहे। हा अवतारांचा खेळ संपल्यानंतर क्षीर समुद्रामध्ये झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी ज्यामुळे स्वरूपात साठवितोस उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानाने जे मी ऐकतो ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. माझा संकोच दूर करून माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी देवाने प्रेमाने विचारले आहे, तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. तूच या विश्वामध्ये भरला आहेत हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे. तुझे विश्वरूप पण आघवे माझी दिठीशी गोचर होवावे, मला तुझे हे विश्वरूप पाहायचं आहे, असं थोडक्यात अर्जुनाने देवापुढे आपलं मंतव्य ठेवलं आहे. मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टिमितो प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमं व्ययम्. हे प्रभो, ते जर मी पाहणे शक्य असेल, जर तुला असे वाटत असेल की मी हे विश्वरूप पाहू शकेल, तर हे योगेश्वरा क्षयरहित असे तू स्वतःचे ते विश्वरूप मला दाखव. परियाणिक एक एथ शारंगी तुझ विश्वरूपाते देखावया लागी योगता माझ्या अंगी असे की नाही. हे आपले आपण मी नेणे ते का नेणसी जरी देव म्हणे तरी सरोगु काय जाणे निदान रोगाचे. आणि जी आरतीचे नी पडिभरे आरतू आपुली ठाकी पै विसरे तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. ऐसी सचाडपणाची भुली न सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. तया परी जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रमो किजे. तरी तैसी ते कृपा करा एरवी नव्हे हे म्हणा वधारा वाया पंचमा लापे बधीरा सुख केवते देणे. एरवी एकल्या विषयाचिया तृषे मेघ जगा पुरते कायन वर्षे परी जहालिहि वृष्टी उपखे जरी खडकी होय. परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे, तीही की विश्वरूप जो तू त्या तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे माझे मला समजत नाही. हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा, रोग्याला आपल्या रोग्याचे मूळ कारण काय आहे हे समजते का महाराज? आणि इच्छेचा जोर झाला म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो, ज्याप्रमाणे फार तहान लागलेला माणूस मला समुद्रही पाण्याला पुरणार नाही असे म्हणतो, अगदी त्याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेळाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते, त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपणच विचार करा आणि मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखविणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. बघा, बहिऱ्या माणसाला पंचमस्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागविण्याकरिता पर्जन्यवृष्टी करतो, ती वृष्टी जगापुरती होत नाही का? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ जाते, तिचा काही उपयोग होत नाही. म्हणून माझी संभावना पहिल्यांदा तुम्ही चेक करून पहा, जर मी त्या योग्य असेल तरच मला विश्वरूप दाखवा, नाही तर या भानगडीत काही पडू नका. चकोरा चंद्रामृत फावले ये राण वाहुनी काय वारिले परी डोया विन पाहले वाया जाय. म्हणोनी विश्वरूप तू सहसा दावि सिंहा कीर भरवसा काजे कड़ाणानी गहिंसा माजिनी च नवातुकी। तुझे औदार्य जानो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र की वैरिया ही दिदले। मोक्षु दुराराध्यों की रहोय परी तो ही आराधी तुझे पाय मनो निधाड़िसी तेथ जाय पाई कू जैसा। तुआ सनका दिकांचे निमाने सायुजी सवरसू केला पूतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली। चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे का? परंतु जसे इतरांना अमृत सेवनाची दृष्टी ती हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊ नये तो व्यर्थच जातो ना, सर्वांना तर ते अमृत मिळत नाही। म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दल मला खरोखर खात्री आहे, कारण की जाणत्यात आणि नेणत्यात तू नित्य नवा उदार आहेस, म्हणजे जाणणाऱ्यांमध्ये आणि न जाणणाऱ्यांमध्ये तू फरक करत नाहीस। तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही आहे। तू द्यायला लागला म्हणजे हा योग्य आहे की हा अयोग्य आहे अशी निवड तू कधी करत नाहीस। मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंना देखील दिलीस। खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्याच चरणाची सेवा करतो आणि म्हणूनच तू धाडशील तेथे तो चाकराप्रमाणे जातो। जी पुतना राक्षसी विषाचे स्तनपान करून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली, त्या पुतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस, अशी तुझी उदारता फार प्रसिद्ध आहे। हा गा राजसूयाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वादी निस्तेजलासी। ऐश्या प्राधिया शिशुपाळा आपण पया ठाऊ दिधला गोपाळा आणि उत्तरा चरणाची या बाळा काय द्रौपदी चाड। तो वनाला याची लागी जे बैसावे पितयाच्या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्लाघ्यु केला। ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा पुत्राळविता जामिळा पण पे देसी। जेणे उरी हाणितलासी पापरा तयाचा चरणु वाहासी दातारा अजूनी वैर्यांचिया कलेवरा विसंवसीना। अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी तो शिशुपाल तुला बोलला, तुझा पाण उतारा केला, अशा अपराधी शिशुपालाला सुद्धा तू मोक्ष प्रदान केला, आपल्या चरणाजवळ आणलं। श्रीकृष्णा, तू आपल्या चरणाजवळ त्या शिशुपाला जागा दिली। उत्तानपान राजाचा मुलगा ध्रुव याला अढळपद प्रदान केले, तो एवढ्याकरिता रानात आला की आपण बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकामध्ये चंद्र सूर्य इत्यादिकांपेक्षा प्रशंसनीय केलेस। याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे एक तुम्हीच आहात राजा। मुलाला हाक मारित असता अजामिळाला आपली तद्रुपता दिलीत। हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लात मारली त्याच्या पावलाची खूण भूषण म्हणून तू आपल्या छातीवर अजूनही धारण करतोस। शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास शंखास कधी विसंबत नाही, म्हणून मंगल प्रसंगी शंख वाजवण्याची पद्धत आहे। ऐसा अपकार्या तुझा उपकारू तू अपात्रीही परी उदारू दान मागोनी दारवंटे करू जाहलासी बळीचा। तू ते आराधीना आयके होती पुंसा बोलावित कौतुके तिये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला। ऐसी पाहुनी वायाणी मिशे लागला सी आपण पे देवो वानी वसे तो तू का नारिसे मजलागी करी सी हागा दुबतया छेनी पवाड़े जे जगा चे फेड़ी सांकड़े तिये काम धेनु चे पाड़े काय भुके ले ठाती मनोनी मिया जे विनविले काही ते देवन दाखवीती हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज। याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू नेहमी उपकार केलास। तू वास्तविक योग्यता नसलेल्यांचे ठिकाणीही आपले औदार्य दाखविले आहेस। दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाळ झालास। ज्या गणिकेने तुला कधी पूजले नाही अथवा तुझे वर्णन कधी ऐकले नाही आणि जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस राघोबा राघव म्हणून हाक पारत होती त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलेस। अशा प्रकारची पोकळ निमित्ते पाहून तू अपात्र माणसासही फुकाफुकी निजपत देतोस, म्हणजे फुकट निजधामाला नेतोस। असा जो तू मला काही निराळे करशील असे काय। जी कामधेनू आपल्या दुपत्याच्या विपुलतेने सगळ्या जगाचे संकट दूर करते त्या कामधेनूची वासरे कधी उपाशी राहतील का। म्हणून मी जी काही विनंती केली त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखविणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मात्र मला द्या, नंतरच ते विश्वरूप मला दाखवा। तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा ऐसी ठाय ठाओ विनंती जव करू सरेल सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती साहवे चिना तो कृपा पियुष सजळू आणि येरू जवळाला वर्षा काळू नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखुनी क्षीरसागर उचंबळे तैसा दुणे ही वरी प्रेम बळे उल्लसी तुझाहला मग तिये प्रसन्नते चेनी आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी। तुझ्या विश्वरूपाचे अवलोकन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठतेने हे डोहाळे पूर्ण करावेत। याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्यावेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादी सहा गुणांच्या सार्वभौम राजाला धीर धरवणार नाही। तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता। किती सुंदर तो कृपा पियुष सजळू, आहा तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ, कृपा पियुष सजळू आणि एरू जवळ आला वर्षा काळू आणि त्यातच वर्षाकाळ जवळ आला, अथवा चंद्राने पूर्ण बिंब पाहून क्षीर समुद्राला जरसे भरती येते, भरती ओटी येते, त्याचप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन आनंदित झाला। मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पहा पहा ही माझी अनंत स्वरूपे पहा। मग ती प्रसन्नतेची नी आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी। उमपे ज्याला माप नाही, अमर्याद अनमेजरेबल ज्याला आपल्याला मेजरमेंट नाही, अशी माझी अनेक रूपे पहा अशी गर्जना देवाने केली। एकची विश्वरूप देखावी ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूपमय आगवे करू निघातले बाप उदार देवो अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे शास्त्रवरी दे तू सर्वस्वापुले अहो शेषाचे ही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मीये ही परी राहिले जिह्वारजे ते आता प्रगटुनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाचिया जो जागता स्वप्नावस्थे जाए तो जेवी स्वप्नीचे आगवे होये तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे आपण चिजाला। एकच विश्वरूप पहावे असा मनोरथ अर्जुनाने केला। इतक्या देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले। धन्य श्रीकृष्ण परमात्मा, तो अमर्याद उदार आहे। तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्त्रपट आपले सर्वस्व देतो। अहो, जे 2000 डोळे असलेल्या शेषाचेही दृष्टीस पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे। लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, त्यांची बायको खरी, पण तिलाही जे दाखविले नाही असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य विश्वरूप, ते आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखविण्याचा व्यवहार करू लागले। अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्यता आहे। जागा असलेला मनुष्य स्वप्नाच्या अवस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून तिथे उभा आहे। तेथीची सहसा मुद्रा सोडली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फिडली, किंबहुना उघडली योगरिद्धी, परिहाहे देखेल की नाही, ऐसी साच सेची न करी काही, एक सरा म्हणत से पाही स्नेहातुर। श्रीकृष्णातील तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला, फार काय सांगावे। त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव अर्जुनापुढे प्रकट केले। परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही। आणि अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावीळ होऊन देवाने एकाएकी अर्जुनासमोर विश्वरूप प्रकट केले आणि म्हणू लागले, अर्जुना पहा पहा, माझे विश्वरूप पहा। यानंतर देव काय बोलणार, अर्जुन कशाप्रकारे दृष्टी मागून घेणार, या सर्व गोष्टी आपण उद्याच्या पुढच्या भागात पाहू। आज चौथ्या श्लोकावर इथेच मुक्काम करूया आणि उर्वरित भाग उद्या घेऊया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।